भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ध्वजांगे उतरी बाहू आवेशे लोटिला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांड माईला नेणो आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राटिल्या बळे उच्छते मुरडिले माथा किरटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा मेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीचा कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रांद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिता मागुता नेला गेला आला मनोगती मनासी डाकिले मागे गती सतुळणा नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळणा कोठे मेरु मंदार धापुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छ घालू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा गिळले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे हे दिले शून्यमंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुनिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्त ही नासती तूटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ़ देहो निसंदेहो संख्या चंद्र कला गुणे रामदासी अग्रगण्यु कपिकुळासी मंडणु राम रूपी अंतरात्मा दर्शने दोषनाथ की। इति श्री रामदास कृतम् संकट निरसनम् मारुति स्तोत्रम् संपूर्णम्। श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु।